आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगगड या तीर्थक्षेत्रांच्या 531 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता. देशातील सर्व आयुर्विज्ञान संस्थांमध्ये समर्पित आयुष अकादमी सुरू होणार आणि मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. आता सविस्तर बातम्या. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याकरता सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त सुसज्ज रुग्णालयं उभारणे तसंच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पावलं टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालयं उभारण्याबाबत सचिवांच्या समितीनं येत्या 15 दिवसात आराखडा तयार करावा तसंच 2035 पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून आरोग्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी काल दिले. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी औषधं आणि उपकरणांची तत्काळ खरेदी करावी, जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करावीत, 25 जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत आणि सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालयं उभारावीत, ग्रामीण भागात टेलिमेडिसिन यंत्रणा उभी करावी, स्वच्छता, पिण्याचं पाणी यावर भर द्यावा आणि डासांचा प्रादुर्भाव रोखावा अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना सूचना दिल्या. परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगगड या तीर्थक्षेत्रांच्या 531 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची काल बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. यात परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग क्षेत्र विकासासाठी 286 कोटी 68 लाख, घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रासाठी 163 कोटी आणि सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या 81 कोटी 86 लाख रुपयांच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात आणि परिसरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आगामी काळात देशातील सर्व एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमध्ये समर्पित आयुष अकादमी तयार करण्याची घोषणा केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केली. ते काल मुंबईमध्ये राष्ट्रीय आयुष अभियानाच्या प्रादेशिक आढावा बैठकीत बोलत होते. आरोग्य सेवा प्रणालीच्या सर्व स्तरांवर लोकांना आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सोनोवाल म्हणाले. कोविड काळात आयुष प्रणालीनं दिलेल्या योगदानामुळे जगभर आयुष योजनेला ओळख मिळाली आहे. भारतात पारंपरिक औषध क्षेत्रात एका युनिकॉर्न कंपनीसह 900 अधिक स्टार्टअप सुरू असल्याची माहिती सोनोवाल यांनी दिली. या आढावा बैठकीला महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, गोवा, अंदमान आणि निकोबार बेटं, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक आयोगानं काल 5 राज्यांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणमध्ये 7-30 नोव्हेंबर दरम्यान विविध टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील. या 5ही राज्यांची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर रोजी तर छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी 2 टप्प्यात मतदान होणार आहे. तसंच मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला आणि तेलंगण विधानसभेसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या 5 राज्यातील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना सांगितलं. या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या 679 जागा आहेत. या राज्यात 16 कोटी मतदार असून सुमारे 60 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करणारी याचिका शरद पवार गटाकडून जयंत पाटील यांनी सादर केली. त्यावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा न्यायालयानं हे आदेश दिल्याची माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीसंदर्भात आणि पक्षावरील हक्कासंबंधी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काल सुनावणी झाली. यात अजित पवार यांच्या गटानं आपली भूमिका मांडली. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाहीचं पालन झालं नाही, पक्षाच्या गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात तसंच नियुक्तींमध्ये लोकशाही मूल्यांचं पालन झालं नाही असा दावा अजित पवार गटाचे वकील नीरज कौल यांनी केला. या प्रकरणी पुढची सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू होईल अशी माहिती शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जागतिक टपाल दिन काल देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला. टपाल खात्यातर्फे कालपासून राष्ट्रीय टपाल सप्ताह देखील साजरा केला जात आहे. यानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाय यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पुणे टपाल विभागातर्फे टपाल निर्यात केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना रामचंद्र जायभाय म्हणाले,
राष्ट्रीय डाक सप्ताह सुरू होत आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. जसं वित्तीय सशक्तीकरणसाठी त्यामध्ये आपण सुकन्या अकाउंट असेल किंवा सिनियर सिटीजनचे खाते असतील किंवा मंथली इन्कम स्कीम, 5 इयर टाइम डिपॉझिट यांसारखे अकाउंट आपण उघडणार आहोत आणि महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट सारखी जी स्कीम आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यानंतर फिलाटेली डे जो साजरा केला जाईल त्यामध्ये 2.5 अखरचं कॅम्पेन आहे किंवा फिलाटेली रिलेटेड क्विजेस सेमिनार हे आपण कंडक्ट करू. त्यानंतर मेल आणि पार्सल डे जो आहे त्यामध्ये कस्टमरसाठी कस्टमर मीट आपण ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्यातून त्यांचा फीडबॅक घेऊन सेवा इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि अंत्योदय दिवस जो आहे शेवटचा त्या दिवशी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे किंवा जीवन ज्योती विमा योजना आहे यासारख्या सुरक्षा योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवणार.
मोसमी पावसाच्या हंगामात राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्यानं या ठिकाणी खरीप हंगामातील उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी काल ही माहिती दिली. ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर इथं झालेल्या हल्ला प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यातील एक व्यक्ती अल्पवयीन असून आणखी 2 आरोपी फरार आहेत. शाळेजवळील पांढरी हटवल्याच्या कारणातून हा हल्ला केल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दसरा आणि नवरात्रोत्सव काळात मुंबईसह परिसरात राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली रामलीला कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी समाज माध्यमांद्वारे सांगितलं आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल ते खंडाळा बोगदा या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी कमान उभारण्याचं काम आज केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार असून दुपारी 2 नंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होईल. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कडवईपासून रत्नागिरीपर्यंतच्या रेल्वे मार्गावर आज सकाळी 7:40 3 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मान्सूननं राज्याच्या बहुतांश भागातून माघार घेतल्याची माहिती हवामान विभागानं काल दिली. तसंच येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज व्यक्त केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगगड या तीर्थक्षेत्रांच्या 531 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता. देशातील सर्व आयुर्विज्ञान संस्थांमध्ये समर्पित आयुष अकादमी सुरू होणार आणि मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.